होशे अध्याय 2, आपल्या भावांना म्हणा अम्मी, आपल्या बहिणींना म्हणा रुहाम, तुमच्यावर दया करण्यात आली आहे, तुमच्या आईविरुद्ध वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही आणि मी तिचा पती नाही। ती आपल्या वेशवृत्तीचे काम स्वतःपासून सोडून देऊ आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरापासून दूर हो। जर नाही तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड वृक्षभूमीसारखे करीन आणि मी तिला तहाणेने मारीन। तिचे मुले वेशवृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही। त्यांची आई वेश्या राहिलेली आहे व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे। ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात, म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, मी तिच्या विरुद्ध भिंत बांधीन म्हणजे तिला वाट सापडणार नाही। ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही। मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती, कारण तिला हे ठाऊक नाही की तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस, तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली। नंतर जी तिने बालमूर्तीस दिली म्हणून हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतूच्या वेळेस तिचा द्राक्षरस परत घेईन, तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताक सुद्धा परत घेईन। नंतर मी तिच्या प्रियकरासमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कुणीही तिला माझ्या हातातून सोडू शकणार नाही। मी तिचा आनंद नष्ट करीन, तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शबात आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन। मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराचे झाडे नष्ट करीन ज्याविषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत, मी त्याचे रान करीन आणि वनपशु येऊन ते फस्त करतील। तिने बाळालाच धूप दिला आणि नथ व दागिने घालून स्वतः नटली, मला विसरून आपल्या प्रियकरामागे गेली म्हणून मी तिला शिक्षा करेन असे परमेश्वर म्हणतो। यास्तव मी तिला परत मिळवीन, मी तिला जंगलात घेऊन जाईल आणि प्रेमाने तिच्याशी बोलेल, मी तिला तिच्या द्राक्षमुळे परत करेन, आशेचे दार म्हणून अकुरचे खोरे देईन, तेव्हा ती मला उत्तर देईल जसे तिने आपल्या तरुणपणे दिले होते जेव्हा ती मिसर देशातून आली होती। हे परमेश्वर घोषित करतो की त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती म्हणशील आणि पुन्हा मला बाली म्हणणार नाहीस, कारण मी तिच्या मुखातून बाळाची नावे काढून टाकेन व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही। त्या दिवशी मी इस्रायलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे यांसोबत करार करीन। मी देशातून धनुष्य, तलवार आणि लढाई नाहीशी करीन व ते सुरक्षित वस्ती करतील। मी तुझा कायमचा वाग्दंड पती होईल, मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया या तुझा वाग्दत्त पती होईल। मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन व तू हे जाणशील की मी परमेश्वर आहे आणि त्या दिवशी मी उत्तर देईल असे परमेश्वर घोषित करतो। मी आकाशाला उत्तर देईल आणि आकाश भूमीला उत्तर देईल आणि भूमिधान्य नवद्राक्षरस आणि तेल देईल आणि ती इस्रायलास उत्तर देतील। मी स्वतःसाठी तिचे रोपण भूमीत करीन आणि लो रोहामावर दया करीन। जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील।